Good morning, everybody. Good day, Jamie. Good morning, Chandrashil. Yana Shuri. So we're coming now to look at the what has been called the revisioning of the ordination ceremony. I hope that during the last 3 days we've got a clear idea of the background to the ordination ceremony. We've got a clear idea of what the ordination ceremony really consists in. From the point of view of the person being ordained, it's their formal expression of commitment to dying and being reborn.
They're
committing themselves to working with the karma processes and the dhamma processes.
And
of course, the person doing the ordination is witnessing them as making that commitment.
आणि जो त्याची दीक्षा करणार आहे तो एक प्रकारे तो व्यक्ती तशा प्रकारची प्रतिज्ञाबद्धता करत आहे याची तो साक्ष देतो.
And of course, as capable of making that commitment.
आणि विशेषतः तो व्यक्ती अशा प्रकारची प्रतिज्ञाबद्धता करण्याची क्षमता ठेवतो याची तो साक्ष देतो.
Because if you ordain somebody when they're not capable of making that commitment, you don't help them at all.
आणि अशा प्रकारच्या व्यक्तीला जर तुम्ही दीक्षित केलं की जो अशा प्रकारच्या क्षमतेची कुठलीच प्रतिज्ञाबद्धता करत नाही तर त्याला मग तुम्हाला मदत करणं फार कठीण होतं.
In a way you put them in a quite false position.
खरं तर एका अर्थाने त्याला तुम्ही फारच अवघड अशा परिस्थितीत चुकीच्या परिस्थितीत टाकता.
So that we need to be very sure that people are integrated enough to follow through the commitment they make.
आणि म्हणून या गोष्टीची आपल्याला फारच निश्चिती करावी लागेल की लोक पुरेसे एकरूप असतील जेणेकरून त्यांना त्यांची प्रतिज्ञाबद्धता जी आहे तिला ते चालू ठेवू शकले पाहिजे.
Because you could be quite sincere, but you still can't follow through.
कारण तुम्ही फार प्रामाणिक असू शकता परंतु त्या गोष्टीला पुढे चालू ठेवणं तुम्हाला शक्य होणार नाही.
So we're going to look at the ceremony in terms of a number of different aspects.
तर आता इथे आपला जो दीक्षा समारंभ आहे त्याला वेगवेगळ्या अंगाने आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Most of those aspects are within the ceremony itself.
आणि यातील बरेचसे जे अंग आहेत प्रत्यक्ष समारंभाचा भाग आहेत.
And we're going to especially look at the private ordination ceremony.
आणि विशेषतः आपण इथे व्यक्तिगत जी दीक्षा आहे तिला विशेषतः पाहणार आहोत.
Actually, everything we say about the private ceremony that is found within it applies also to the public priest. All those aspects of the private ceremony that are also in the public ceremony, well, the same things apply.
आणि जे अंग आपल्याला दीक्षा समारंभामध्ये व्यक्तिगत दीक्षा समारंभामध्ये पाहायला मिळतात तेच अंग आपल्याला जाहीर दीक्षेमध्ये सुद्धा पाहायला मिळतात आणि ह्या दोन्ही दीक्षेंना ही बाब लागू होते.
But yes, I'm going to focus on the private ordination ceremony because that's where the biggest change in approach comes.
खर तर मी आता व्यक्तिगत दीक्षेबद्दलच अधिक बघण्याचा प्रयत्न करणार आहे कारण जो मुख्य मोठं परिवर्तन जे आहे ते परिवर्तन याच अंगात होत आहे.
So we think of the ordination ceremony as being that half hour when you're in the kuti with your preceptor.
आणि आपण जेव्हा व्यक्तिगत दीक्षेचा विचार करतो तेव्हा त्या अर्ध्या तासाचा विचार करतो ज्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही तुमच्या आचार्यासोबत त्या कुटीमध्ये असता.
Quite a few of those here were in that kuti with me.
आणि
तुमच्यापैकी काही लोक माझ्यासोबत त्यावेळेस त्या कुटीमध्ये होते.
And some of you will have been with Karunamaya and anybody with Jnanashuri too.
तर काही लोक ज्ञानसोबत आणि करुणामायांसोबत सुद्धा होते.
That's wonderful. Yeah, Bhante was saying recently that he thought that his handing on ordinations was easy.
तर भंते नुकतेच ही गोष्ट म्हणालेली आहेत की त्यांची अशा प्रकारे दीक्षेची जबाबदारी सोपवणं दुसऱ्यावर सोपं होतं.
But it was much more difficult when the next generation had to hand it on.
आणि ते म्हणाले की हे जास्त अवघड असणार आहे आता पुढच्या पिढीला जेव्हा ते ही जबाबदारी दुसऱ्यांवर सोपवतील.
So you can imagine Bhante handed on the ordination to Ratnashuri and Srimala.
तर तुम्ही ह्याची कल्पना करू शकता की त्यावेळेस बंतेंनी आपली जबाबदारी जी आहे ती रत्नसूरी आणि श्रीमालावर दिली.
They handed it on to Jnanasuri.
त्यांनी मग ती ज्ञानसूरींवर सोपवली.
And then Jnanasuri has handed it on to Suprabha.
आणि मग ज्ञानसूरी आता सुप्रभावरती सोपवली.
Now Suprabha is going to hand it on to others.
आणि आता सुप्रभा ज्या आहेत त्या दुसऱ्यांवरती जबाबदारी सोपवतील.
When the process is complete.
निश्चितच तुमची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर.
Well, isn't that wonderful? How happy Bante will be. I will write and tell him this is fourth generation. Yeah.
तर बंते किती आनंदी होतील हे ऐकून. मी त्यांना लिहील आणि त्यांना जेव्हा सांगेल की आता चौथी पिढी आलेली आहे तेव्हा.
That really shows that the process is alive.
तर ही गोष्ट हे दाखवते की जणू आपली प्रक्रिया जिवंत आहे.
So yes, we're going to focus on the private ordination ceremony.
तर हा व्यक्तिगत दीक्षा समारंभ जो आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करूया.
And we're going to remember those two axes of Dhamma life.
तर आता आपण दोन जे काय म्हणता येईल त्याला ऍक्सिस काय म्हणता येईल मराठी शब्द
ऍक्सिस
ठीक आहे. हे जे दोन ऍक्सिस जे आहेत धम्म जीवनाचे ते आपण पाहिलेले आहेत.
The vertical access from integration through to no more effort.
तर एक ऊर्ध्वरेषी अंग आहे जे अगदी इंटिग्रेशन पासून नो मोर एफर्ट पर्यंत म्हणजे एकरूपतेपासून प्रयत्न न करण्याच्या अवस्थेपर्यंत जातं.
With its activation of the two processes of conditionality.
तर हे एक प्रकारे दोन प्रकारची जी संस्कारिता आहे त्याचं कार्यरूप आहे त्याचं कार्यान्वित होणं आहे.
The karma process. Positive emotion integration.
कर्म प्रक्रिया जी आहे ती पॉझिटिव्ह इमोशन आणि इंटिग्रेशन एकरूपता आणि सकारात्मक भावना आहे हेतू आहे.
And the rest being the Dhamma process.
आणि उरलेले जे आहे ते धम्म प्रक्रिया आहे.
So all of that is implied in the ceremony and we've seen how.
आणि ही प्रत्येक गोष्ट जी आहे ती दीक्षा समारंभामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ती कशी आहे हे पण आपण पाहिलंय.
But also the horizontal axis is implicit in the ceremony.
आणि त्याचबरोबर याचं जे समतल अंग आहे ते सुद्धा समारंभामध्ये समाविष्ट असलेलं पाहायला मिळतं.
Because you can't make progress unless you're making balanced progress.
जर तुम्ही खऱ्या अर्थाने विकसित स्वरूपाचा प्रयत्न करू शकत नाही तो जोपर्यंत तुम्ही संतुलित स्वरूपाचा प्रयत्न करत नाही.
You can go a little way, but then balance goes and problems arise.
तुम्ही थोडंसं पुढे जाऊ शकता आणि मग संतुलन जातं आणि तिथूनच अडचणी निर्माण होतात.
So the ceremony brings together these two axes and works with them.
आणि प्रत्यक्ष दीक्षा समारंभ जो आहे ह्या दोन्ही अंगांना त्याच्यामध्ये आणतो आणि तिथून पुढे कार्यरत होतो.
So when does the ordination ceremony begin?
दीक्षा समारंभ कसा सुरू होतो?
Well, you could say it begins the first time you go through the door of a Triratna center.
खरं तर असं पण आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही त्रिरत्न केंद्राच्या दरवाजातून आतमध्ये जाता तिथेच तो सुरू होतो.
When you go through the door of a Triratna center, you're entering upon a process, a path that inevitably should lead to ordination.
म्हणजे जेव्हा तुम्ही केंद्रामध्ये दाखल होता दरवाजामध्ये दाखल होता अगदी त्या दिवसापासून ती तुमची प्रक्रिया सुरू होते जी प्रक्रिया अनिवार्यपणे तुम्हाला दीक्षेपर्यंत घेऊन येते.
आयडियली व्हेन पीपल कम थ्रू इन टू अ सेंटर दे एनकाउंटर वेज ऑफ डेव्हलपिंग हिमसेल्फ अकॉर्डिंग टू ऑल दीज फाईव्ह आस्पेक्ट्स.
आणि जेव्हा अशा प्रकारे लोक आपल्या केंद्राच्या पहिल्यांदा संपर्कात येतात तेव्हा त्यांना ह्या पाचही अंगांमध्ये एक प्रकारे कसं विकसित करायचं ही गोष्ट समजते.
And those ways of developing should be appropriate to the individual.
आणि अशा प्रकारची ह्या गोष्टींना विकसित करण्याची जी बाब आहे ती बाब प्रत्येक व्यक्तीनुरूप असली पाहिजे.
So we need to make sure that our centers are capable of welcoming anybody.
आणि याची आपल्याला खात्री केली पाहिजे की आपलं केंद्र कुठल्याही प्रकारच्या लोकांचं स्वागत करू शकलं पाहिजे.
And capable of giving them what they need because of their personality, their character, their culture and so on.
आणि त्याचबरोबर हे देऊ शकला पाहिजे लोकांचे जसे काही व्यक्तिमत्व आहेत ज्या प्रकारचं त्यांची व्यक्तिरेखा आहे ह्या सगळ्या गोष्टींना अनुरूप त्यांना ते देऊ शकलं पाहिजे.
And they should encounter the whole range of Dhamma life.
आणि ते तिथं आल्यानंतर धर्मजीवनाची जी काही विस्तृत अशी अनुभव आहे तो त्यांना मिळाला पाहिजे.
So that they're able to develop themselves broadly.
जेणेकरून ते स्वतःला विस्तृत पद्धतीने विकसित करू शकतील.
And every step should imply another step.
प्रत्येक चरणामध्ये दुसरं चरण समाविष्ट असलं पाहिजे.
That should happen spontaneously without any forcing.
आणि ही गोष्ट सहजपणे घडली पाहिजे, कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती न करता.
But this of course is all not your direct responsibility.
निश्चितच ही काही तुमची प्रत्यक्ष जबाबदारी नाहीये.
But actually it is.
परंतु एका अर्थाने ती तुमची जबाबदारी पण आहे.
Because you can't ordain people unless they've been trained properly all the way through.
तुम्ही लोकांची तोपर्यंत दीक्षा करू शकत नाही जोपर्यंत ते व्यवस्थित रीत्या प्रशिक्षित झालेले असत नाही.
We certainly find this in the men's process and I'm sure it's the same in the women's process that very often people ask for ordination, they're not ready.
कदाचित आम्ही पुरुषांच्या दीक्षा प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टीचा अनुभव घेतो. कदाचित महिलांच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सुद्धा तो अनुभव घेत असाल की जेव्हा ते दीक्षेची विनंती करतात तेव्हा ते तयार नसतात.
They've started doing mitra study.
ते मित्र असतात आणि मित्र अभ्यास करायला सुरुवात करतात.
What that means is they've done samyak drishti 14 times.
आणि मग याचा अर्थ काय होतो की एकच सम्यक दृष्टीचा अंग 14 वेळा ते करतात.
Because every time they get past samyak drishti there's a new leader and they go back to the beginning.
आणि जेव्हा कधी सम्यक दृष्टी संपायला येते तेव्हा नवीन लीडर येतो, नेतृत्व करता येतो आणि तो पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करतो.
I'm being a bit cynical but it can be as bad as that.
आता थोडंसं मी इथं थोडा विचित्र पद्धतीने बोलतोय.
But yes, it can be quite bad. People just never get through even the eightfold path.
खरं तर ही गोष्ट फारच म्हणजे विचित्र असू शकते की लोकांना आर्यष्टांग मार्ग सुद्धा पूर्ण करता येत नाही.
And I'm very pleased that Sunaka Keto and his team and I think working with Dhammacharinis too are beginning to revise the mitra process.
आणि नागकेतू त्यांची टीम धर्मचारिणींना धरून ह्या ही जी मित्र प्रक्रिया आहे तिला पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे.
And we are saying that the public preceptors are saying that by 2017 we will not accept anybody for ordination training if they haven't done 2 years of mitra study under properly accredited teachers.
आणि आता आम्ही पब्लिक जाहीर उपाध्याय हे त्यांच्याकडून अपेक्षित करणार आहोत की 2017 नंतर आम्ही त्या लोकांना दीक्षा प्रक्रियेमध्ये घेणार नाही ज्यांचा 2 वर्षाचा मित्र अभ्यास प्रमाणित अशा धर्म शिक्षकांकडून झालेला नसेल आणि त्यांची मित्र शिबिर झालेली नसतील तर.
Naga Keto and his team working with Dhammacharinis, they've got a lot of work to do.
आणि त्यांची टीम नागकेतूंची धर्मचारिणींसोबत खूप मोठं काम त्यांना करायचंय.
But yes, we need to do that to make sure there is this broad approach starting right from the beginning.
आणि या गोष्टीची आपल्याला निश्चितच केली पाहिजे की हा जो विस्तृत दृष्टिकोन आहे आपला तो अगदी सुरुवातीपासूनच सुरू झाला पाहिजे.
And where people are really getting what they need from people who are qualified to give it to them.
आणि लोकांना खरंच आपल्याला ते देता आलं पाहिजे जे त्यांना आवश्यक आहे आणि त्या लोकांकडून देता आलं पाहिजे जे खरंच ते देण्यासाठी क्वालिफाईड आहेत, सक्षम आहेत, पात्र आहेत.
Yes, I think you probably can get what I mean, that this is a sense of a system that's broad but also always implying something further.
खरं तर अशा प्रकारचा एक भाव लोकांना मिळाला पाहिजे की ती संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती फार विस्तृत आहे परंतु ती नेहमीच पुढे जाण्याचा अंग, अधिक पुढे निघण्याचा अंग त्याच्यामध्ये समाविष्ट असेल.
Whatever step you take, you feel, there's another one beyond that.
जे कोणतं पाऊल तुम्ही उचलाल त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आणखीन एक पाऊल उचलण्यासारखं आहे, पुढे जाण्यासारखं.
And there are people ready to go with you on that path.
आणि त्याचबरोबर लोक तुमच्यासोबत मग त्या मार्गावर जाण्यासाठी तयार असले पाहिजे.
What should happen is that people realize that they must commit themselves if they're to go any further.
तर ही काय घडलं पाहिजे तर लोकांना याची जाणीव झाली पाहिजे की त्यांना जर पुढे जायचं असेल तर त्यांनी प्रतिज्ञाबद्ध होण्यासाठी तयार झालं पाहिजे.
And they need to commit themselves within a sangha.
आणि त्यांना संघाच्या माध्यमातून संघाच्या संदर्भात प्रतिज्ञाबद्ध होण्यासाठी तयार असले पाहिजे.
Because in a sangha you can go beyond your self attachment.
कारण संघामध्ये तुम्ही स्व आसक्तीच्या पलीकडे जाऊ शकता.
And you can work with others to create an ideal community.
आणि तुम्ही इतरांसोबत एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी एकत्र काम करू शकता.
In the west you get the phenomenon of people wanting to have the private ordination ceremony but not the public.
तर कधीकधी पश्चिमेमध्ये तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते की लोकांना व्यक्तिगत दीक्षा तर हवी असते परंतु जाहीर दीक्षा नको असते.
In other words, they want to commit themselves but not to a sangha.
एकार्थाने ते प्रतिज्ञाबद्ध तर होऊ इच्छितात परंतु संघाला मात्र होऊ इच्छित नाही.
This is not an uncommon experience in the West, yeah?
खरं तर पश्चिमेमध्ये हा म्हणजे काम झाला अनकॉमन अनुभव नाहीये सर्वसाधारण अनुभव नाहीये असं नाहीये.
Very strange people, Westerners. He was just agreeing.
पश्चिमी लोक जरा विचित्र आहेत.
But you get something like that here. People sort of, in a different way, people want to join the Sangha, but without committing themselves.
तर इथे पण तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते परंतु थोड्या वेगळ्या अर्थाने पाहायला मिळते. इथे लोक संघाला तर प्रतिज्ञाबद्ध होऊ इच्छितात परंतु व्यक्तिगत प्रतिज्ञाबद्धतेशिवाय.
They want to join the group, but they don't want to become individuals.
ते ह्या समूहाला गटाला तर जॉईन म्हणजे त्याच्यामध्ये प्रवेश करू इच्छितात बट
They don't want to become individuals.
हा परंतु ते व्यक्ती बनू इच्छित नाहीत.
And that's a lot of your work is sorting that out.
आणि हे ह्याला दुरुस्त करण्याचं बरंचसं काम तुमचं काम आहे.
But yes, if people are really engaging properly with a system that's working well, they will come to see, I must make a personal commitment. If people are operating, if the people are engaging with a system which is working well, they should see, I must make a commitment.
तर लोक खरंच अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये जी खरंच चांगली चाललेली आहे त्या प्रक्रियेमध्ये जर सहकार्य करू शकले तर निश्चितच त्यांना असं वाटेल की मी निश्चितच अशी प्रतिज्ञाबद्धता केली पाहिजे.
You see, if I'm to go any further, I must commit myself.
त्यांच्या हे लक्षात आलं येईल की मला जर पुढे जायचं असेल तर मला प्रतिज्ञाबद्धता केली पाहिजे.
And I need that commitment acknowledged by the sangha and my kalyana mitras.
आणि त्याचबरोबर मग माझ्या ह्या प्रतिज्ञाबद्धतेला संघाने आणि माझ्या कल्याण मित्राने ओळखलं पाहिजे.
And of course at that point people enter ordination training.
आणि मग ह्या बिंदूला लोक दीक्षा प्रक्रिया प्रशिक्षणामध्ये दाखल होतात.
And that ordination training is under the guidance of the public preceptors working with the private preceptors.
आणि मग हे दीक्षा प्रशिक्षण जे आहे ते विशेषतः जाहीर उपाध्यायांच्या मार्गदर्शनाखाली आचार्यांच्या सोबत असतं.
I'm working with an ordination team that can run retreats and so on.
आणि त्याचबरोबर दीक्षा प्रक्रिया जी आहे त्यांच्या सोबत दीक्षा प्रक्रिया चमू सोबत जे शिबिरांचं नियोजन करतात.
But they can only do that if people are properly trained before that.
परंतु हे लोक ही गोष्ट तेव्हाच करू शकतात जेव्हा लोक याच्या अगोदर व्यवस्थितरित्या प्रशिक्षित असतील.
Otherwise the ordination process becomes a mitra system.
नाहीतर मग दीक्षा प्रक्रिया काय बनेल तर केवळ मित्र प्रक्रिया बनेल.
And that's effectively what had happened until more recently when people have begun to get a grip on it all again.
खरं तर अगदी अलीकडे पर्यंत जोपर्यंत हे लोक त्या प्रक्रियेवर पुन्हा काम करायला सुरुवात नव्हते करत तोपर्यंत ही गोष्ट अशीच घडत होती.
But we need to get beyond that because otherwise the ordination process becomes completely clogged.
आणि खरंच ह्याच्याबद्दल आपल्याला काही ना काही करण्याची आवश्यकता आहे नाहीतर आपली दीक्षा प्रक्रिया पूर्णपणे बंदिस्त बनेल गोठून जाईल.
Yes, so of course the essence of what's going on is helping people to deepen, going for refuge to the point at which it is effective.
आणि याचा अर्थ असा आहे की लोकांना तिथपर्यंत मदत करणं जिथे त्यांचं शरणगमन परिणामकारक बनेल.
But of course also what we're doing is educating them in the principles and practices of the Dhamma as our teacher has explained it to us.
तर ज्या पद्धतीने आपल्या गुरुंनी आपल्याला शिकवलेलं आहे त्या शिकवणीनुसार त्यांना आचरणामध्ये आणि तत्वांमध्ये आपण त्यांना प्रशिक्षित करत असतो.
The learning, the language that we share.
ते जी भाषा आपण बोलतो ती भाषा ते शिकायला सुरुवात करतात.
The language of the Dhamma, that is.
आणि ती धम्माची भाषा आहे.
Whether it's in Spanish, English, Hindi, Marathi, whatever, it's the same Dhamma language.
ती कुठल्याही भाषेत असो परंतु ती धम्माची एकच भाषा आहे.
So we're training people so that they share a common vocabulary of Dhamma with us.
आणि आपण लोकांना प्रशिक्षित करतो जेणेकरून धम्माची जी काही परिभाषा आहे शब्द आहेत ते एक प्रकारे सर्व सामायिक शब्द सगळ्यांकडे
असतात.
आणि सगळेजण एक सारखा सराव करत असतील.
And we understand those practices in more or less the same way.
आणि जे काही सराव आहेत त्या सरावांना देखील आपण एकसारख्या पद्धतीनेच अधिक एकसारख्या पद्धतीने समजून घेऊ.
Then we can be a sangha together.
आणि त्यानंतरच मग आपण एक संघ असू.
बिकॉज व्हेन आय स्पीक अबाउट समथिंग यू रेकॉग्नाइज व्हॉट आय एम स्पीकिंग अबाउट.
म्हणजे जर मी एखादी गोष्ट बोलत असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल की मी नेमकं काय बोलतो आहे.
यु नो व्हॉट आय एम टॉकिंग टू यू अबाउट नाउ इफ somebody who no contact with us was here, they wouldn't know what I was talking about.
आता समजा मी जे काही तुमच्या सोबत आता बोलतो आहे इथे जे आपल्या संघाच्या संपर्कात नाही असं कोणी असतं तर त्यांना मी कशाबद्दल बोलतो याची कल्पनाच येणार नाही.
That's because we've developed a common understanding.
आणि हे यामुळे आपल्याला समजणं शक्य आहे कारण आपण एक सामायिक अशी समज निर्माण केलेली आहे.
We have the same basic experiences of practicing the Dhamma.
आणि धम्माचं आचरण करण्याचा एक जो आधार आहे तो आपला एक सामायिक आधार आहे.
Without that, we may be good Buddhists, but we can't be part of the same deep sangha.
याच्याशिवाय आपण एखादे चांगले बौद्ध असू शकतो परंतु जो सखोल असा संघ आहे त्या संघाचे मात्र आपण घटक असणार नाही भाग असणार नाही.
Of course, this is never a simple system.
अर्थात निश्चितच ही कधीच सरळ अशी पद्धती राहिली नाही साधी अशी पद्धत राहिलेली नाहीये.
And it's never static.
आणि कधीही ती स्थिर अशी राहिलेली नाही.
It's always going to be developing and changing.
आणि ती प्रत्येक वेळी बदलत राहिलेली आहे परिवर्तित होत राहिलेली आहे.
But we need a basic core that we share.
परंतु निश्चितच असं काहीतरी केंद्रीभूत असलं पाहिजे किंवा मुख्य असलं पाहिजे की जे आपण सगळेजण वाटून घेऊ शकू.
And that's part of what one's doing in training people for ordination.
आणि हीच गोष्ट एक प्रकारे लोकांना दीक्षेसाठी प्रशिक्षित करताना आपण करत असतो.
But we're also helping people to engage with the five aspects of Dhamma life much more deeply.
परंतु त्याचबरोबर आपण लोकांना धम्मजीवनाचे जे पाच अंग आहेत ते अधिक सखोलतेने आचरणात आणण्यासाठी मदत करत असतो.
And when we consider that people are ready, well, they're recommended for ordination.
आणि जेव्हा आपण आपल्याला असं वाटतं की आता लोक तयार आहेत तेव्हा मग आपण त्यांना दीक्षेसाठी शिफारस करतो.
And by that time they should have developed a close connection with one of the preceptors.
आणि मग ही गोष्ट जेव्हा आपण करू तोपर्यंत त्यांच्या एका प्रिसेप्टर सोबत आचार्यासोबत जवळून चांगला संबंध निर्माण झालेला असेल संपर्क निर्माण झालेला असेल.
And yes, and from that point on their practice of the Dhamma should be in close consultation with their preceptor and Kalyanamitras.
आणि त्या बिंदू नंतर त्यांचे जे काही आचरण आहे ते आचरण त्यांच्या आचार्यासोबत आणि कल्याण मित्रांसोबत सल्लामसलत करून होत असेल.
And one of the main things the preceptor to be needs to be doing is helping people to understand how to practice Dhammic death and Dhammic rebirth.
आणि जो होऊ घातलेला आचार्य आहे त्याचं मुख्य गोष्ट हीच आहे की त्या व्यक्तीला धार्मिक मृत्यू आणि धार्मिक पुनर्जन्माचं कसं आचरण करायचं याचं प्रशिक्षण देणं.
And especially how to bring those into daily practice much more effectively.
आणि ह्या गोष्टीचे जे काही नित्य जीवनामध्ये ह्या बाबीला अधिकाधिक आचरण स्वरूप आचरणात कसं आणायचं ही गोष्ट शिकवणं.
That's what needs to be going on before the ordination ceremony itself.
आणि प्रत्यक्ष दीक्षा समारंभ होण्या अगोदर ही गोष्ट घडत राहिली पाहिजे.
This is quite new for us.
खरं तर ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अगदी नवीन आहे.
Usually the first time you even begin to approach these topics is in the immediate period before ordination.
खरं तर याच्यापूर्वी काय व्हायचं तर अशा प्रकारच्या विषयामध्ये आपण तेव्हा जायचो जेव्हा दीक्षेच्या अगदी जवळचा कालावधी असायचा.
But really from the point that somebody asks for ordination and begins to develop, from the moment that somebody is considered near to ordination and has a private preceptor to be, that should begin.
खरं तर हे तिथे सुरू झालं पाहिजे जिथे आपल्याला असं वाटतं की आता तो व्यक्ती तयार आहे आणि त्याचा होणारा जो आचार्य आहे त्याच्यासोबत काम करायला सुरुवात करेल अगदी त्या गोष्टी तेव्हाच याची सुरुवात झाली पाहिजे.
यू नीड टू बी गेटिंग इन टू अ डायलॉग विथ दॅट पर्सन टू फाइंड आउट हाउ दे आर प्रॅक्टिसिंग अलॉंग ऑल दीज aspects.
खरं तर त्यावेळेस आपण त्याच्यासोबत अशा प्रकारच्या संवादामध्ये दाखल झालं पाहिजे जिथे आपण त्याच्याकडून हे शोध घेण्याचा प्रयत्न करू की ह्या पाचही अंगाला धरून तो कशा प्रकारे आचरण करत आहे.
Of course it needs to be a very sensitive discussion.
अर्थात निश्चितच हा जो संवाद आहे किंवा चर्चा जी आहे ती फारच संवेदनशील असली पाहिजे.
No bossing.
याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा अधिकार असता का?
I'm afraid in India this is a severe danger.
खरं तर या बाबतीत भारतामध्ये जरा खतरा आहे.
Because of the
strong खतरा आहे.
Because of the strong hierarchical character of Indian culture.
याचं कारण असं आहे की भारतामध्ये अशा प्रकारच्या पदप्रतिष्ठेचं फार मजबूत असं संस्कार आहेत.
And both the men's and the women public preceptors are very, very keen that we don't have that in our process.
आणि दोन्ही जे उपाध्याय आहेत स्त्री आणि पुरुष दोघांना पण असं वाटतं की अशा प्रकारची पद्धत आपल्याकडे असता कामा नये.
Of course, you may not want to be like that.
कदाचित तुम्हाला तसं असावं असं स्वतःला वाटत नसेल.
But sometimes people want you to be like that.
परंतु लोकांना असं वाटेल की तुम्ही असंच असलं पाहिजे.
You may just make a simple suggestion, but they take it as an order.
कधी कधी तुम्ही साधं एक सूचना करता आणि ते जणू काही त्याचा आदेश म्हणून घेतात.
So it's a very sensitive issue this.
आणि हा फारच संवेदनशील असा मुद्दा आहे.
Somebody's dumber life is their dumber life.
एखाद्याचं धम्मजीवन हे त्याचं धम्मजीवन आहे.
And it's never the same as anybody else's exactly.
आणि ते कधीही इतरांचं जसं आहे तसं असू शकत नाही, त्याच्या सारखं असू शकत नाही.
The principles are the same.
तत्व सारखे असू शकतात.
And the vocabulary may be the same.
कदाचित जी भाषा आपण वापरतो ती सारखी असू शकते.
But we all look with our own eyes. With our own eyes.
We
all look at the world with our own eyes.
खरं तर आपण प्रत्येक जण आपल्या डोळ्यांनी जगाला पाहत असतो.
When I straighten my back for meditation, it's my back I straighten.
आणि जेव्हा मी ध्यान साधण्यासाठी माझी पाठ सरळ करतो तेव्हा मी माझी पाठ सरळ करत असतो.
So we need to be very careful not to manipulate people.
आणि म्हणून याची खूपच काळजी घेतली पाहिजे आपण की आपण लोकांशी काम त्याला नाही मेनिप्युलेट. सो हा म्हणजे शोषण आजारा मोठा शब्द झाला. आपण खेळता कामा नये लोकांशी असं म्हणूया आपण.
आय एम अमेज्ड यू डोंट हॅव अ वर्ड फॉर दॅट.
वी हॅव बट दी इम्पॉर्टन्स फॉर दॅट कारस्थान खेळता कामा नये.
या वेल इट लिटरली इन इंग्लिश इट मीन्स टू मोल्ड विथ युअर हँड.
तर तुम्ही त्याला आपल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करता कामा नये.
मॅनोस मीन्स हँड. So yes, it's where you start to live somebody's life for them.
खरं तर एक प्रकारे तुम्ही त्याचं जीवन तुम्ही स्वतः त्याच्यासाठी जगण्याचा जगायला सुरुवात करता.
I'm warning you, if you do that, it will come back in you.
आणि मी याची तुम्हाला म्हणजे एक प्रकारे चेतावणी देतो की जर तुम्ही असं करायला सुरुवात केली तर ही गोष्ट तुमच्यावरच पुन्हा उलटेल.
Of course, we shouldn't be so distant and leaving them to it that we have no influence.
असं पण आपण करू शकत नाही की त्यांच्यापासून एवढं दूर राहणं की आपला काहीच प्रभाव त्यांच्यावर न राहणं असं आपण करू शकत नाही.
But there should be a sensitive dialogue in friendship.
परंतु एक प्रकारे फारच संवेदनशील चर्चा मित्रतेच्या माध्यमातून झाली पाहिजे.
Which of course needs to be one in which one can say, look, this is what I see. I think you're doing something wrong here.
निश्चितच असं पण आपल्याला सांगता आलं पाहिजे, असं म्हणता आलं पाहिजे की बघ हे मला असं वाटतं की इथे तू काहीतरी चूक करतोयस.
But it should always leave the other person their autonomy.
आणि प्रत्येक वेळी लोक व्यक्तीची स्वतःची जी काही स्वतंत्रता आहे ती सुद्धा आपण त्याच्यासाठी ठेवली पाहिजे, मोकळं ठेवलं
पाहिजे. And this is something certainly on the men's side we work with very much, and I know how concerned Carol Meyer is about this issue.
आणि निश्चितच पुरुषांच्या बाजूला आम्ही ह्या गोष्टीची अधिक काळजी घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला हे पण माहिती आहे की करुणामयांना सुद्धा ह्या गोष्टीची किती काळजी आहे.
We try to make an atmosphere on the ordination retreats and the GFR retreats which is very free.
आम्ही दीक्षा समाज शिबिरामध्ये सुद्धा आणि जीएफआरच्या शिबिरांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतो जे अगदी मोकळं आहे.
People should feel that they're freely participating in what's happening.
जिथे लोकांना असं वाटेल की जे काही घडतंय त्याच्यामध्ये ते मुक्तपणे सहभाग घेऊ शकतात.
I've stressed this because it's one of the chief dangers here.
मी या गोष्टीवर जरा जोर देतोय कारण हा इथे हा सगळ्यात मोठा धोका आहे.
As we are developing a dhammic leadership, this is the danger.
खरं तर आपण आता धार्मिक नेतृत्व विकसित करत आहोत तर त्या धार्मिक नेतृत्वाला हा धोका आहे.
And it's not necessarily your fault.
खरं तर याच्यामध्ये तुमची काही चूक असेल असं नाही.
Other people will be looking for that.
खरं तर लोक तुम्हाला तशा पद्धतीने पाहू शकतात.
They want to know what they should do, how they should please you.
तर त्यांना नेहमीच ह्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असेल की त्यांनी काय केलं पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला कसं खुश ठेवलं पाहिजे.
Because when you please the God will bless you.
कारण जर तुम्ही देवाला खुश केलं तर देव मग आशीर्वाद देईल.
So you need to be very careful, I think, with presents, with bowings and all that sort of things. We've stopped flowers giving in pujas in India because it just becomes a way of, you know, how many flowers does she get, he get, who gives him, they didn't give me a flower, did they give me a flower, you know.
Sir, in a way, these things, या गोष्टींची आपण खूपच काळजी घेतली पाहिजे. आपल्याला मिळणाऱ्या ज्या काही भेटवस्तू आहेत, कोणी आपल्या पाया पडतं, ह्या गोष्टींची खरंच आपण खूप काळजी घेतली पाहिजे. दीक्षा पुरुषांच्या दीक्षा प्रक्रियेमध्ये आम्ही फुलं जी आहेत शाळेमध्ये एकमेकांना देण्याचे ते थांबवलेलं आहे, कारण फुलं देताना असं व्हायचं की कुणाला किती फुलं मिळतात, ह्याला मिळतात की त्याला मिळत नाहीत, कुणाला मिळतात कुणाला मिळत नाहीत.
If you need somebody to touch your feet, just do your own.
म्हणतात की असं वाटत असेल तुम्हाला की कोणीतरी तुमचे पाय पकडले पाहिजेत, पाया पडलं पाहिजे, तर तुम्ही स्वतःचेच पाया पडा.
That's why I was so pleased when Yasha Sarkar gave a talk at the Order Convention in Bodhgaya, where he just opened himself up and showed all his men, well, some of his many faults.
Not all wrong, that was wrong. तर मला फार आनंद झाला की ज्यावेळेस यशोसागरांनी त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांच्या काही ज्या काही कमतरता आहेत, काही कमतरता ज्या आहेत त्याच्याविषयी ते खुले झालेत.
इट्स व्हेरी हेल्पफुल टू पीपल टू नो दॅट वी आर स्ट्रगलिंग ऑन द पाथ टू.
आणि हे लोकांना म्हणजे सांगणं फारच म्हणजे सहज आहे की आपण सुद्धा ह्या मार्गावर कसे अडखळतो.
बट यस, वी नीड टू एंटर इनटू अ डायनॅमिक रिलेशनशिप विथ द मित्रस.
खर तर मित्रासोबत आपण एक प्रकारे सक्रिय स्वरूपाच्या संपर्कात संबंधांमध्ये आपण येत असतो.
But it needs to be one in which you are not taking away their autonomy.
परंतु निश्चितच ह्या स्वरूपात ते असता कामा नये की जिथे आपण त्यांची जी स्वतंत्रता आहे ती हिरावून घेऊ.
And this may be something you need to talk to people about.
आणि ह्याच्या संदर्भात लोकांना त्यांच्यासोबत तुम्हाला लोकांना बोलावं लागेल.
You may need to discuss this. Look, you know, you should be free to say what you want to say to me.
Lokana tumhala he sangta ala pahije ki tumhi swatala agdi mokla anubhava je tumhala vatte majya baddal te bolna sakta.
If you don't like something about what I've said or done, please tell me.
Tumhala lokana he sangta ala pahije ki mi kahi je bollo asel, je majya ekadi goshti tumhala avadli nasel, to krupaya tumhi mala sanga.
And you can tell, you can see, can't you, that people are not being fully open with you.
आणि तुमच्याला हे लक्षात येतं, तुम्ही हे पाहू शकता की लोक तुमच्याशी पुढे पुरेशे खुले नाहीयेत.
But yes, we need to work with this so that we can help people really to find out how to integrate themselves, how to develop positive emotion and so on.
खरं तर आपण लोकांना अशा प्रकारे त्यांच्या सोबत सहभागी होऊ शकतो जिथे ते कशा स्वरूपात एकरूप होऊ शकतात, इंटिग्रेट अँड
पॉझिटिव्ह इमोशन,
आणि सकारात्मक हेतू कसा विकसित होऊ करू शकतात हे सांगण्यासाठी.
And especially we need to be discovering with them where their ego clinging is.
आणि एक प्रकारे त्यांच्या सोबत आपण त्यांचा शोध घेऊ शकतो, त्यांना हेच त्यांना शोध घेण्याला लावू शकतो की त्यांची स्व आसक्ती नेमकी कुठे आहे.
And showing them, helping them to see how they work with that. Maybe by showing how you work with it.
आणि कदाचित ते ह्याच्यावर स्वतः कसे काम करू शकतात हे आपण स्वतः त्याच्यावर कसं काम करतो हे दाखवून त्यांना काम करायला लावू शकतो.
Not just generally, you should stop clinging to ego.
असं आपण सर्वसाधारणपणे फक्त म्हणू शकत नाही की आता तुम्ही स्वासक्ती थांबवली पाहिजे.
But trying to see where this clinging is.
तर एक प्रकारे ही स्वासक्ती नेमकी कुठे आहे हे पाहायला सुरुवात करू.
Not always just commiserating with them, oh dear, that's a shame, that's a pity.
केवळ अशा स्वरूपाचं एक प्रकारचं त्यांचं सांत्वन करू नका की अरे हे फार लज्जास्पद आहे किंवा हे बरोबर नाही अशा स्वरूपात.
But helping them to see, well, yes, they brought the stick. But you brought the body.
परंतु त्यांना अशा स्वरूपात मदत करा की ठीक आहे त्यांच्या हातात काठी आहे परंतु तू पण शरीर धारण केलेलं आहे.
Sympathetically and intelligently.
अगदी ही गोष्ट तुम्ही सहानुभूतीपूर्वक करा आणि थोडस ज्याला काय म्हणूया अगदी हुशारीनं करा.
So you're working with them so that you can help them to understand themselves and see how to work with these fixed identities.
एक प्रकारे अगदी सहजपणे त्यांच्यासोबत तुम्ही कार्य करायला सुरुवात करू शकता आणि त्यांना ह्या समजदारीला आणू शकता की जिथे ते हे पाहू शकतील आणि ह्या गोष्टी सोबत कसं ते काम करू शकतील.
इन प्रॅक्टिस, इन ऍक्च्युअल एक्सपिरियन्स,
प्रत्यक्ष आचरणामध्ये आणि प्रत्यक्ष अनुभवामध्ये ते हे कसं करू शकतील हे पाहू.
अँड हाऊ टू यूज द मेडिटेशन प्रॅक्टिसेस टू हेल्प यू टू डू दॅट इन डेली लाईफ.
आणि त्याचबरोबर ध्यान साधनेला ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये कशी उतरवायची ह्या स्वरूपात सुद्धा तुम्ही त्यांना शिकवू शकता.
अट द सेम टाइम यू शुड बी हेल्पिंग देम टू सी वेअर द आयडियल इज फॉर देम.
try to
to see where the ideal is.
आणि त्यांना ह्यासाठी सुद्धा मदत करू शकता जेणेकरून ते पाहू शकतील की त्यांचा आदर्श नेमका कुठे आहे.
Where is the Buddha?
बुद्ध कुठे आहे?
Maybe it's not the Buddha, maybe it's a Bodhisattva.
कदाचित बुद्ध नसतील बोधिसत्व असतील.
Although they need to see that the Bodhisattva is just the Buddha.
त्याचबरोबर त्यांना हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे की बोधिसत्व सुद्धा एक बुद्धच आहे.
So what is it that's drawing them on?
अशी कोणती गोष्ट आहे की जी त्याच्याकडे त्यांना खेचते?
How does the Dhamma Niyama work in them?
धम्म नियम त्यांच्यामध्ये कशा स्वरूपात कार्य करतो?
What do they see? What do they feel? What do they experience?
ते काय पाहतात, काय कसं अनुभव करतात, कसं त्यांना वाटतं?
What are they drawn to?
कोणत्या गोष्टीकडे ते खेचले जातात?
What really inspires them, moves them?
कोणती गोष्ट त्यांना प्रेरित करते, कोणती गोष्ट त्यांना प्रेरित करते?
Do you see what I mean? So that you're finding out where the Dhamma is really alive in them.
हे पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करता की धम्म त्यांच्यामध्ये कुठे खऱ्या अर्थाने जिवंत
आहे. थोडस
दुसऱ्या अर्थाने आपण बघू की एक प्रकारे त्यांना तुम्ही मदत करता शोधण्यासाठी की त्यांच्यामध्ये धम्म कुठे जिवंत आहे.
I remember, I think I mentioned this in one of the team talks last time, but a friend of mine said something very interesting.
जेव्हा मी टीम साठी मागे प्रवचन दिली होती त्यावेळेस एका माझ्या मित्राने फार रोचक गोष्ट माझ्याशी बोलले.
तर
आता खर तर ते एक जाहीर उपाध्याय झालेले आहेत इंग्लिश
पब्लिक प्रिसेप्टर. जाहीर उपाध्याय. But he said that 10 years ago or 15 years ago he realized that there was something wrong in his dhamma life.
10 किंवा 15 वर्षापूर्वी ते म्हणाले की मला याची जाणीव झाली की त्यांच्या धर्मशील जीवनासोबत काहीतरी चुकीचं आहे.
But before he came in contact with the movement, in his early days of contact with the movement, had a very strong set of experiences that drew him to the Dhamma.
खरं तर संघामध्ये संपर्कात येण्याच्या अगोदर आणि संघात संपर्कात आल्यानंतर पहिल्या काही कालावधीमध्ये अशी काही गोष्टी होत्या त्यांच्यामध्ये की ज्याच्या माध्यमातून ते संघाकडे खेचले गेले.
And then he realized after some time that he'd actually created his Dhamma life not on the basis of those experiences but sort of beside them.
आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की जो अनुभव ते घेत होते त्या अनुभवावर आधारित त्यांनी त्यांचं धर्मजीवन निर्माण केलेलं नाही तर त्या अनुभवाला सोडून दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीवर त्यांनी त्यांचं धर्मजीवन निर्माण केलेलं आहे.
It's as if he had the foundations here and built the house here.
जणू काही पाया एका बाजूला आहे आणि घर दुसऱ्याच बाजूला त्यांनी बांधलेलं
आहे. You could say that the roots were here but the tree was over here.
तुम्ही असं पण म्हणू शकता की मुळे इकडे आहेत आणि झाड मात्र दुसरीकडे चुकलंय.
Well, of course, what's going to happen? The building is going to collapse.
मग आता हे आपल्याला माहिती आहे की मग अशा परिस्थितीत काय घडेल तर ती इमारत जी आहे ती कोसळेल.
And he realized he had to go back to those original foundations and rebuild.
आणि मग पुन्हा त्यांना असं लक्षात आलं की ते त्यांना पुन्हा परत आपल्या पायाकडे जावं लागेल आणि पुन्हा घर बांधावं लागेल.
So we need to try to make sure that people are really living their Dhamma life from their own inner inspiration.
आणि या गोष्टीची खरंच आपल्याला निश्चिती केली पाहिजे की लोक त्यांचं धम्मजीवन त्यांच्या अंतर्गत प्रेरणेतून जगतील.
I remember we had a group, I think you were there, Naga Ketu, discussing reimagining the Buddha.
तर आम्ही बुद्धाची पुनर्कल्पना करणं ह्या विषयाचा अभ्यास करत होतो नागकेतू पण तिथे होते.
It's another paper I've written in this series.
तर ह्या श्रृंखलेमध्ये हा एक आणखीन एक लेख मी लिहिलेला आहे.
And a number of people said they realized the visualization practice they were doing was not connected with their original inspiration.
तिथे बरेचसे लोक जे होते ते असं म्हणाले की आता जी संदर्शन साधना ते करत आहेत ती संदर्शन साधना त्यांची जी मूळ प्रेरणा होती त्याच्याशी संबंधित नाहीये.
So we should be working to see where people's real connection is with the Dhamma.
आणि म्हणून एक प्रकारे आपण हे पाहू शकलो पाहिजे की लोकांचा धम्माचा जो संपर्क आहे तो खऱ्या अर्थाने कुठे आहे.
Where is the flame of the Buddha for them?
आणि बुद्धाची जी ज्वाला आहे किंवा ठिंगी आहे त्यांच्यामध्ये नेमकी कुठे आहे ती आपल्याला पाहता आली पाहिजे. ज्योत जी आहे ती कुठे आहे ते पाहता आलं पाहिजे.
If we don't find that out, we just pour water on that flame and then give them dry sticks to rub together.
आणि हे जर पाहू शकलो नाही तर जणू काही ह्या ज्योतीवरच आपण पाणी टाकू तिला भिजू आणि पुन्हा आग लावण्यासाठी त्यांच्याकडे दोन दगड देऊ.
So it's quite a subtle art that maybe we all need to learn.
आणि कदाचित हे फारच सूक्ष्म अशी कला आहे जी आपल्या सगळ्यांना कदाचित शिकावी लागेल.
इट मीन्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह अँड ओपन डायलॉग विथ द पर्सन.
त्या अगदी अगदी संवेदनशील आणि खुली अशी चर्चा आहे त्या व्यक्तीसोबत.
वेअर यू कॅन हेल्प देम टू सी where their real inspiration is.
तुम्ही एक प्रकारे त्यांना मदत करता हे पाहण्यासाठी की त्यांची मूळ प्रेरणा कुठे आहे, खरी प्रेरणा कुठे आहे.
And then your job as a preceptor is to help them to connect both where their ego clinging efforts are and their dhamma inspiration with their daily practice.
आणि मग एक प्रकारे आचार्य म्हणून तुम्हाला त्यांना ह्या गोष्टीसाठी मदत करावी लागते की त्यांची नित्याच्या जीवनामध्ये स्व आसक्ती कुठे आहे आणि त्यांची जी प्रेरणा आहे ती कुठे आहे नित्य जीवनामध्ये बघण्यासाठी.
सो देन देयर डेली प्रॅक्टिस देयर वर्किंग वेअर देयर समथिंग अलाइव.
आणि म्हणूनच त्यांच्या नित्याच्या जीवनामध्ये एक प्रकारे जे त्यांच्यामध्ये जिवंत आहे त्याच्यासोबत ते काम करू शकते.
अदरवाइज युअर डेली मेडिटेशन प्रॅक्टिस, युअर साधना प्रॅक्टिस is just doing something that you have to do.
आणि नाहीतर असं होईल की तुमची संदर्शन साधना ही जे काही ध्यान आहे ते केवळ तुम्हाला करायचंय म्हणून करणारी साधना बनेल, प्रॅक्टिस बनेल.
A bit like doing physical exercise because you know it's good for your health but you don't enjoy it.
तर ही गोष्ट अशासाठी बनेल की तुम्ही काहीतरी व्यायाम करता, तो व्यायाम तुम्ही यासाठी करता कारण तुम्हाला त्याची आवश्यकता आहे परंतु त्याचा आनंद तुम्ही घेत नाही.
Okay, bus, enough.
Asa tumhi kay tari karta.
And you know, you do that. Okay, there's the Buddha. Okay, let's see. Another 10 minutes. Yeah. Okay, bye.
बुद्धासाठी पण तुम्ही असं करता की बुद्ध तिथे आहे आणि प्रत्येक वेळी घराकडे बघता ओके आणि मग आता झालं, वेळ संपला, आता बुद्ध जा.
Of course it's not always going to be inspired, but it should be a definite sense you're working on what is really important.
आता प्रत्येक वेळेस आपण प्रेरित असो असं नाही, परंतु ह्या गोष्टीचा खरंच आपल्याला माहित असलं पाहिजे की आपण खऱ्या अर्थाने कशावर काम करत आहोत.
यु नो, इफ यू हॅव अन इच अँड यू वॉन्ट टू स्क्रॅच, वे मेक शुअर यू स्क्रॅच द इच.
आणि जर तुम्हाला म्हणजे खाज सुटलेली असेल आणि जर तुम्हाला खाजवायचं असेल तर याची खात्री करा की तुम्ही खाजवेलाच खाजवत आहात.
If my left foot is scratching, don't scratch my right foot.
तर माझा डावा पाय जर त्याला खाज सुटलेली असेल तर माझ्या उजव्या पायाला खाजू नका.
So if you know ego is pinching you, well, work where it's pinching.
आणि जर खरंच तुमचा अहंकार तुम्हाला त्रास देत असेल तर मग तिथे काम करा जिथे तो तुम्हाला त्रास देत आहे.
Because it will be pinching somewhere.
कारण तुमचा अहंकार कुठे ना कुठे तुम्हाला त्रास देईल.
It must.
त्याने त्रास दिलाच पाहिजे.
This is the meaning of dukkha lakshana.
आणि ह्याचाच दुःख लक्षणाचा हाच अर्थ आहे.
Any self clinging will lead to suffering.
कुठलीही स्व आसक्ती जी आहे ती तुम्हाला दुःखाकडे घेऊन.
So where is the suffering and what is the underlying clinging?
आणि मग दुःख कुठे आहे आणि त्याच्या मागे असणारी आसक्ती कुठे आहे.
So people need to have a definite sense that in their daily practice they're working on the real issue.
आणि या गोष्टीचं लोकांना खरंच भान असलं पाहिजे की त्यांच्या नित्याच्या जीवनामध्ये ते जो मुख्य विषय आहे त्या विषयावर काम करू शकले पाहिजे.
Then where is the real inspiration?
आणि मग तिथे त्यांची सत्य खरी प्रेरणा कुठे आहे.
Where is the Buddha really alive?
त्यांच्यासाठी बुद्ध कुठे खऱ्या अर्थाने जिवंत आहे.
Maybe it's not in an image.
कदाचित ते प्रतिमेमध्ये जिवंत नसतील.
A number of people have said to me that they don't sort of think of the Buddha as an image.
काही लोकांनी मला सांगितलं की ते एक प्रकारे बुद्धाच्या प्रतिमेमध्ये बुद्धाला पाहत नाहीत.
But they have a strong sense of the Buddha's mindfulness, for instance.
तर त्याच्याऐवजी त्यांना बुद्धाची जी स्मृती आहे त्याच्याबद्दल अधिक भावना असतात.
And when they connect with that mindfulness, they feel they're in contact with the Buddha.
आणि जेव्हा अशा प्रकारे ते त्या बुद्धाच्या स्मृतीविषयी विचार करतात तेव्हा बुद्धाच्या संपर्कात असल्यासारखं त्यांना वाटतं.
I'd say for me that the strongest sort of aspect of the Buddha that I relate to is peace.
तर बुद्धाचा अतिशय मजबूत असा जो अनुभव आहे ज्याच्याशी मी माझा संबंध लावू शकतो ते अंग आहे बुद्धाची शांती.
The Buddha beyond all possibility of disturbance.
बुद्ध कुठल्याही प्रकारच्या विचलनाच्या शक्यतेच्या पलीकडे आहे.
And I just have to reflect on that. I don't think of the Buddha but I'm in contact with him through that.
बुद्धाचा अशा प्रकारे बुद्धाची कल्पना करत नाही तर बुद्धाच्या या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.
And my practice, my daily practice is based on that.
आणि माझी नित्याची जी साधना आहे ती या गोष्टीवर आधारित आहे.
And my own clinging is connected with that, if you see what I mean.
आणि माझी स्वतःची आसक्ती सुद्धा त्याच्याशी संबंधित आहे.
It's that clinging that stops me experiencing the peace.
खरं तर ही ती माझी आसक्ती आहे जी हा ही जी शांती आहे ती अनुभवण्यापासून मला थांबवते.
Of course, I just put into words that are rather flat something that's very alive.
खरं तर मी हे जे अतिशय जिवंत आहे माझ्यासाठी त्याला अगदी अशा शब्दामध्ये सांगितलेलं आहे जे अगदी काय म्हणता येईल त्याला मिळमिळत आहेत किंवा साध्या आहेत.
So we need every day each of us to be engaging with what is really alive.
आणि म्हणून आपण जे आपल्यामध्ये खरं जिवंत आहे त्याच्या सोबत आपण नित्याच्या जीवनामध्ये संपर्कात असलं पाहिजे.
It may be that you're lucky, a lot of you have got a lot of straightforward faith, so you just see the Buddha or Bodhisattva. That's enough.
आता तुम्ही कदाचित फार भाग्यशाली असाल बहुतेक लोक की ज्यांना ज्यांच्यासाठी ही गोष्ट अगदी सहज असेल की तुम्ही बुद्ध आणि बुद्ध बोधिसत्वांबद्दल तेवढंच पुरेसं असेल की तुम्हाला त्यांच्याबद्दल श्रद्धा निर्माण होईल.
But some are probably not like that.
परंतु काही लोक मात्र तसे तेवढे सरळ असणार नाही.
So we need to know people well enough to be able to help them to get a living practice.
आणि म्हणून लोकांना आपण पुरेसं ओळखलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जिवंत अशी जी जिवंत जो सराव आहे तो त्यांना आपण देऊ शकलो पाहिजे.
And that is really effective in them.
आणि जी गोष्ट खरंच त्यांच्यामध्ये परिणामकारक असेल.
I think this is still a lot of work to do within the order, let alone new people.
खरं तर आता जो संघ आहे त्याच्यामध्येच या गोष्टीविषयी खूप काम करण्याची गरज आहे नवीन लोकांच्या ऐवजी.
A lot of people just do anapanasati occasionally.
बरेचसे लोक जे आहेत ते अनापानसती कधीतरीच करतात.
But they don't really even see anapanasati in the light of dhammic death and dhammic rebirth.
आणि बरेचसे लोक अनापानसतीला धार्मिक मृत्यू आणि धार्मिक पुनर्जन्माच्या रूपाने पाहत नाहीत.
But there needs to be a sense that you're right on what we say in English, the cutting edge of your dharma life.
तर खरं तर तुम्ही एक प्रकारे धर्म जीवनाच्या अगदी कडेला टोकावर धारेवर नाही का धारेवर असलं पाहिजे.
There's no point in trying to cut a piece of wood by waving your saw in the air when the log is there.
तर याचा काहीच अर्थ राहणार नाही की जर तुम्हाला लाकूड कापायचं आहे तर लाकूड कुऱ्हाड फक्त हातातच तुम्ही वर उंच खाली करताय आणि लाकूड मात्र खाली पडलेलं आहे.
There's no point in chopping an onion with your knife up in the air.
आणि कांदा खाली ठेवून हातात फक्त चाकू धरून कांदा कापण्यात काहीच अर्थ नाही.
So we need to be actually applying our efforts where the issues are.
आणि म्हणून जिथे खऱ्या अर्थाने विषय आहेत मुद्दा आहेत तिथेच आपण स्वतःला लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
I think I'm not going to say a lot more now because this is such an important issue. I think this is where you need to concentrate today.
खरं तर हा एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्या पलीकडे मी जास्त काही बोलू इच्छित नाही आज.
So it probably what we each need to do is to articulate a little where this life is for us.
आणि कदाचित आपल्या प्रत्येकाला थोडंसं याला अधिक चांगल्या तऱ्हेने मानण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वतःसाठी की माझ्यासाठी कुठे खऱ्या अर्थाने कुठं जिवंतपणा आहे जीवन आहे.
Where are the real hindrances to the Dhamma?
माझ्यासाठी खऱ्या अर्थाने कुठे अडथळा धम्मजीवनाचा कुठे अडथळा आहे.
I don't mean the superficial hindrances like distraction and craving and all that sort of thing.
तर अगदी वरवरचे जे काही अडथळे आपण सांगतो की आपण विचलित आहोत किंवा डिस्ट्रॅक्शन किंवा मग कामछंद आहे अशा स्वरूपाच्या गोष्टी नाही.
आय मीन द डीप क्लिंगिंग टू आयडेंटिटी.
खरं तर आपल्या अस्तित्वाची जी काही आसक्ती आहे त्याच्या संदर्भात
व्हॉट डू वी नीड टू डू टू really cutting to that.
आणि त्याला तोडण्यासाठी खरंच आपल्याला काय केलं पाहिजे.
And are we doing it?
आणि खरंच आपण तसं करत आहोत का.
In our meditation practice are we doing it?
आपल्या ध्यान साधनेमध्ये आपण ते करत आहोत का.
Are we getting that in our chapters and in our Kalyanamitrata?
ते आपल्या चॅप्टर मध्ये आपल्याला मिळतं आहे का आपल्या कल्याणमित्रतेमध्ये ते मिळतं आहे का.
Are we clear enough about the dhamma so that we can do that?
आणि आपल्याला धम्माची अशी स्पष्टता आहे का जेणेकरून आपण हे करू शकू.
Do we really recognize that there can be no fixed ego identity?
खरंच हे आपल्याला समजलेलं आहे का की अशा प्रकारची पैकी कुठल्याच प्रकारची अस्तित्व असू शकत नाही.
सो येस इट बी रिअली गुड टू मेक शुअर वी आर क्लिअर अबाउट दीज थिंग्स बिकॉज दिस इज व्हॉट वी आर हेल्पिंग द मेट्रिस टू डू.
आणि खरंच याची निश्चिती करा, खात्री करा की ह्या गोष्टी पहिल्यांदा आपल्याला स्पष्ट आहेत कारण आपण मित्रांना मदत करणार आहोत.
ऑफकोर्स that all depends on integration and positive emotion, so we need to be working on those too.
nishitach ha sagla goshti je ahet ta ekruptevar ani sakaratmak hetu avlumun ahet karan tyachar sudha apan kaam karat asu.
it depends upon that capacity for response, that dhammic receptivity being alive.
ani ek prakare asha prakare jivant rahnyacha goshtila pratisad denyachi ji bab ahe jala apan dharmik grahanshilta ahe ti sudha karna.
and of course we also need to be looking at where the inspiration really is.
आणि त्याचबरोबर आपण हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत की खऱ्या अर्थाने आपली प्रेरणा कुठे आहे.
Where are the three jewels in our actual experience?
आपल्या प्रत्यक्ष अनुभवामध्ये तीन रत्न कुठे आहेत.
Where are we connecting with them?
आणि त्यांच्याशी आपण कुठे संपर्कात येत आहोत, कुठे त्यांच्याशी संबंध लावत आहोत.
नॉट जस्ट इन थिअरी बट इन ऍक्च्युअल एक्सपिरियन्स.
प्रत्येक म्हणजे सिद्धांतामध्ये नाही तर प्रत्यक्ष आचरणात कुठे आपण संबंध जोडतो.
बिकॉज इफ वी कांट क्लॅरिफाय दॅट फॉर आवरसेल्व्स वी कांट हेल्प अदर्स टू डू सो.
जर आपण स्वतःसाठी ही गोष्ट स्पष्ट करू शकलो नाही तर आपण इतरांना ती गोष्ट स्पष्ट करण्यासाठी मदत करू शकत नाही.
आय एम श्युअर दॅट एव्हरीबॉडी इज थिंकिंग ओ आय कांट डू दॅट.
आता तुमच्यापैकी प्रत्येक जण विचार करेल की अरे मी हे करू शकत नाही.
डोंट वरी यू कॅन.
याची चिंता करू नका की तुम्ही करू शकाल.
बट यू नीड वी नीड टू डू इट मोर.
परंतु एवढं लक्षात ठेवा की आपल्याला ही गोष्ट अधिकाधिक केली पाहिजे.
वी नीड टू गेट बेटर at discussing it, dialoguing about it.
आणि आपल्याला याच्या विषयीची चर्चा करणं, याच्या विषयी लोकांबरोबर बोलणं याच्यामध्ये अधिक चांगलं व्हावं लागेल.
But these things are not always that easy to talk about.
खरं तर ह्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्या विषयी बोलणं तेवढं सहज नसतं सातत्याने.
Because they're actual experiences, not theories.
कारण हे सिद्धांत असत नाही तर अनुभव असतो.
And there needs to be quite a sensitive discussion.
आणि म्हणूनच फार संवेदनशील असं याच्या विषयी चर्चा झाली पाहिजे.
Because if you talk in the wrong way, you actually destroy.
जर त्याला तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्याची चर्चा केली तर एक प्रकारे तो अनुभव तुम्ही नष्ट करता.
But yes, it's quite difficult to talk about these things.
परंतु अशा ह्या गोष्टींबद्दल बोलणं खूप कठीण आहे.
But everybody needs a few people they can talk with with about these things.
परंतु प्रत्येकाला असे कोणी ना कोणी लोक, काही लोक असले पाहिजेत की ज्यांच्याशी ते ह्या विषयी बोलू शकले पाहिजेत.
People to whom you can articulate your real spiritual, your dhammic cutting edge.
आणि तुम्ही तुमच्याकडे असे काही लोक असले पाहिजेत की जिथे धम्म जीवनाच्या अशा प्रकारचं जिथं छेदन आहे किंवा कापण आहे अशी गोष्ट तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे बोलू शकला पाहिजे, व्यक्त करू शकला पाहिजे.
And if you're doing that, it will be easy to enter into that sort of discussion with others.
आणि जर स्वतःसाठी तुम्ही हे करू शकला तर निश्चितच अशा प्रकारची बाब मग इतरांच्या सोबत तुम्ही सहज बोलू शकता, त्या पद्धतीने संपर्क करू शकता.
And in the course of having that discussion with people, it become obvious to you they're ready for ordination.
आणि मग अशा प्रकारचा जेव्हा तुम्ही संपर्क किंवा संवाद त्या लोकांबरोबर साधाल तेव्हा तुम्हाला ही गोष्ट सहज बनेल कि मग लक्षात घेणं की ते दीक्षेसाठी तयार आहेत.
इन द वे दॅट यू डिस्कस विथ देम यू फील ओह यस आय एम डिस्कसिंग विथ अ नोट मेंबर.
आणि जेव्हा अशा प्रकारे चर्चा करताना तुमच्या लक्षातच येईल की अरे जणू काही मी धम्मचारी सोबत चर्चा करत आहे.
अँड यू नो देम वेल एनफ टू नो दॅट दॅट इजंट जस्ट a show that they're putting on for you.
आणि त्याचबरोबर तुम्ही एवढे शहाणे असाल की ते केवळ दाखवण्यासाठी म्हणून ती गोष्ट करत नाहीत.
And they're actually living that day by day.
तर ही गोष्ट लक्षात येईल की ही बाब ते दरच्या जीवनामध्ये जगत आहे.
So we need to develop this sort of communication amongst us if we haven't got it.
आणि जर आता अशा प्रकारचा संपर्क आपला तसला ना तसा नसेल तर मग तसा प्रकारचा संपर्क आपला आपल्यात असला पाहिजे.
इट शुड बी पॉसिबल विथ अ फ्यू पीपल टू से वेअर द एफर्ट ऑफ डमिक डेथ लाइज फॉर यू.
आणि आपल्याला निश्चितच काही लोकांना असं सांगता आलं येऊ शकलं पाहिजे की माझ्यासाठी धार्मिक मृत्यूचं काम करणं कुठं आहे.
अँड इट शुड बी पॉसिबल फॉर यू टू से हाऊ dhammic rebirth is happening for you.
आणि ही गोष्ट सुद्धा बोलणं शक्य झालं पाहिजे की माझ्यासाठी धार्मिक पुनर्जन्म कशा स्वरूपात घडत आहे.
So I think it'd be a very good thing if more discussion took place here about that.
Here means?
Here, in this retreat.
In this retreat, okay. Yeah. I thought that not in the group here.
No. Okay.
तर ती जी चर्चा आहे ती खरंच ह्या शिबिरामध्ये घडली पाहिजे.
By its very nature, it's not the sort of discussion that you can have in a very large setting.
खरं तर हे अशा प्रकारची चर्चा नाही की जी जास्त लोकांसोबत केली जाऊ शकेल.
Perhaps you can only really talk to one person about it.
कदाचित कदा एकाच व्यक्ती बरोबर तुम्ही खऱ्या अर्थाने ही गोष्ट बोलू शकाल.
I mean one person at a time.
एका व्यक्ती बरोबर एका वेळेस.
Maybe in small groups one can go quite a long way.
परंतु निश्चितच एका छोट्या गटामध्ये याच्यामध्ये तुम्ही अधिक पुढे जाऊ शकाल.
But without this being alive for us, we can't really do our jobs as private preceptors.
जोपर्यंत ही गोष्ट आपल्या बाबतीत जिवंत असू शकत नाही तोपर्यंत आपलं आचार्य म्हणून जे काम आहे ते आपण चांगल्या तऱ्हेने करू शकत नाही.
No, I think that probably for most of you this won't be what happened to you when you were ordained.
खरं तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांसाठी ही गोष्ट अशी असेल की जेव्हा आपण दीक्षित झालो तेव्हा ही बाब आपल्याशी घडली नसेल.
I wasn't able to do that with you when I ordained you.
खरं तर मी जेव्हा तुम्हाला दीक्षा दिली तेव्हा मी तुमच्यासोबत ही गोष्ट करू शकलो नाही.
प्लीज डोंट टेल एव्हरीबॉडी. ओनली जोकिंग. यू कॅन टेल एनीबॉडी अबाउट योर माइंड. बट व्हाय आय एम सेइंग दिस इज बिकॉज देयर नीड्स टू बी अ चेंज.
खरं तर मी ही गोष्ट यासाठी सांगत आहे कारण आता परिवर्तनाची गरज आहे.
यू गॉट टू डू वी गॉट टू डू व्हॉट वी डिडंट रियली एक्सपीरियन्स.
खरं तर आपल्याला ती गोष्ट करण्याची गरज आहे ज्याचा आपण अनुभव घेतलेला नाही.
वी नीड टू क्रिएट समथिंग अ बिट न्यू.
आपल्याला काहीतरी नवीन निर्माण करायचं.
दिस व्हेरी सेन्सिटिव्ह व्हेरी जेन्युइन ह्युमन कम्युनिकेशन.
हे फारच संवेदनशील अतिशय प्रामाणिक हे मानवी संपर्क आपल्याला विकसित करायचा.
नॉट वन पर्सन सिटिंग ऑन अ गाडी अनदर पर्सन सिटिंग ऑन द डर्ट.
तर असं हा असा संपर्क नाही की एक माणूस गादीवर बसलेला आणि दुसरा जमिनीवर बसलेला आहे.
बट ह्युमन बीइंग्स टॉकिंग टुगेदर.
तर एक मानवी व्यक्ती एकमेकांसोबत बोलत आहे.
एंड ओपनिंग अप दिस मोस्ट इम्पॉर्टंट इश्यू ऑफ धर्म लाइफ.
आणि धर्मजीवनाचा अतिशय महत्वाचा हा जो विषय आहे तो खुला करत आहे.
सो आय होप दॅट यू गॉट द जिस्ट ऑफ व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट.
तर आशा आहे की मला मी जे बोलत आहे त्याचा तुम्हाला सार कळला असेल.
दिस इज द एसेंस ऑफ व्हॉट बंटे इज आस्किंग अस टू डू फ्रॉम नाउ ऑन.
आणि इथून पुढे भंती जी गोष्ट आपल्याला करायला सांगत आहे त्याचा हा सार आहे.
हीज बीन टॉकिंग अबाउट फॉर अ लॉन्ग टाइम बट आय थिंक इट्स ओनली क्वाइट रिसेंटली दॅट वी हैव रियली ग्रास्प्ड व्हॉट हीज गेटिंग ॲट.
खर तर ही गोष्ट बनते अनेक दिवसापासून बोलत आलेले आहेत परंतु अलीकडच्या काळात त्यांना जे काही म्हणायचं होतं त्याला एक प्रकारे आम्ही पाहू शकलो पकडू शकलो.
Yes, it's quite new for us here in India.
खर तर भारतामध्ये ही गोष्ट आपल्यासाठी अगदी नवीन आहे.
But seeing all of you, knowing all of you, I'm very confident that we can create this quite quickly.
आणि तुम्हाला जेवढं मी जाणतो त्याच्यामध्ये मला आत्मविश्वास वाटतो की ही गोष्ट आपण लवकरात लवकर करू शकू.
बट वी नीड टू वर्क क्लोजली टुगेदर.
परंतु आपल्याला अगदी एकमेकांना जवळून ह्याच्या संदर्भात काम करावं लागेल.
सो लेट्स सी व्हॉट कम्स आउट ऑफ डिस्कशन्स टुडे.
तर बघूया की आजच्या चर्चेतून काय निघतंय.
आई टॉक मोर टुमॉरो अबाउट द मेकॅनिक्स ऑफ इट.
आणि ह्या गोष्टीची जी काही तांत्रिक बाजू आहे त्याच्याविषयी उद्या मी बोलेन.
बट वी गॉट नाउ द एसेन्शियल स्पिरिट अँड प्रिन्सिपल ऑफ इट.
परंतु आता मात्र त्याची जी चेतना आहे आणि त्याची जी तत्व आहेत मुख्य तत्व जी आहेत ते आपल्याला समजलेली आहेत.
थँक्यू.